स्तोत्र संहिता अध्याय 55 विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना। मुख्य गायकासाठी तंतुवाद्यावरचे दाविदाचे स्तोत्र। हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव आणि माझ्या विनवणीपासून लपू नकोस। देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे। माझ्या संकटात मला विसावा नाही। माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलमामुळे मी कनत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात आणि द्वेषात माझा पाटला करतात। माझे हृदय फार दुखणाईत आहे आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे। भय आणि थरथरणे माझ्यावर आली आहेत आणि भयाने मला ग्रासले आहे। मला कबुतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते। मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्त राहिलो असतो। मी खूप दूर भटकत गेलो असतो, मी रानात राहिलो असतो। वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळलो असतो। प्रभू, त्यांना नाश कर आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर, कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत। दिवस रात्र ते भिंतीवर चढून जातात। अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत, दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे। जुलूम आणि कपट कधी तिच्या रस्त्यांना सोडत नाही, कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरुद्ध उठला असता तर मी स्वतःला त्यापासून लपवले असते। परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त। एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती। आपण समुदायाबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो। मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येऊ, जीवितपणी ते मृत्यू लोकात खाली जावत, कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे। मी तर देवाला हाक मारीन आणि परमेश्वर मला तारील। मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गराणे करेन आणि कन्हेन, आणि तो माझी वाणी ऐकेल। माझ्या विरुद्ध लढणाऱ्यापासून त्याने मला खंडून माझा जीव शांततेत ठेवला आहे, कारण माझ्याविरुद्ध लढणारे पुष्कळ होते। देव जो पुरातन काळापासून आहे तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार। ते मनुष्य बदलत नाहीत, ती देवाला भीत नाहीत। माझ्या मित्राने माझ्यासोबत शांतीने राहण्यावर आपला हात उगारला आहे। त्याने आपला करार मोडला आहे। त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतु त्यांचे हृदय शत्रुता करणारेच आहे। त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत आहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारीसारखे आहे। तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल। तो नीतिमानाला कधी पडू देणार नाही। परंतु हे देवा, तू त्यांना नाशाच्या खाचेत पाडून टाकशील। घातके आणि कपटी मनुष्य आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतु मी तुझ्यावर विश्वास ठेवीन।